श्री राम परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। आपण वालचंदनगर येथे झालेल्या सत्संगातील प्रश्नोत्तर पाहतो आहोत। एका प्रौढ गृहस्थांनी विचारलं, गेली 5-6 वर्ष ध्यान करतो आहे, एकदा ध्यानात प्रकाश दिसला, काही वेळा ध्यानात भयानक दृश्य आणि चित्र दिसतात, असं का व्हावं? स्वामीजी म्हणाले, माझंही तसंच होतं। मग जरा हसत हसत विचारलं, ध्यानाचं मार्गदर्शन कोणाकडून घेतलं आहेत का? ते गृहस्थ म्हणाले, नाही, मनानेच करायला लागलो। नंतर गोंदवलेकर महाराजांच्या समाधीपाशी माळ घेतली, तेव्हा स्वामीजी म्हणाले, खरं असं आहे की ब्रह्मज्ञाने वीण उपदेश तो म्हणू नये विशेष, जीव शिवाचं ऐक्य सांगणाऱ्याकडूनच उपदेश घ्यावा, तोच खरा अनुग्रह, तो सद्गुरूंकडूनच घ्यायला हवा आणि सद्गुरु हयात सद्गुरु हवेत। समाधीवर माळ ठेवली घातली वगैरे काही खरं नाही, कारण तिथं प्रत्यक्ष उपदेश करणारं कोणी नाही, पण इतर काही गळ्यात बांधण्यापेक्षा माळ गळ्यात घेणं, काही साधना करणं हे बरं। मग पाणिनी आणि वाघाची गोष्ट सांगून म्हणाले, पाणिनींसारखी निष्ठा तपस्या साधनेत हवी, व्याजिघ्रती इति व्याघ्रहा अशी व्याख्या सांगता सांगता देहभाव इतका हरपला की देह प्रत्यक्षात वाघाच्या तोंडी पडला, म्हणून ते भगवान पाणिनी। देह मन बुद्धीवरच भाव ठेवला तर अर्ध सत्यच हातात येणार, म्हणून सद्गुरु सांगतात त्या मार्गानेच जाणं आवश्यक आहे, म्हणजे मग मन हळूहळू शांत होईल। नंतरचा प्रश्न होता, कोणत्या आसनात ध्यान लवकर सिद्ध होईल? स्वामीजींना प्रश्न अतिशय आवडला, ते म्हणाले, पूर्व पुण्याई पूर्व संचित चांगलं असलं पाहिजे, म्हणून हा प्रश्न सुचला। सद्गुरु कृपेनंच ध्यान सिद्ध होतं, त्यांनी सांगितलेल्या मार्गानंच जावं लागतं। 12 अधिक 12 अधिक 12 वर्ष बसायचं ध्यान कट्टानं नियमित रोजच्या रोज, आसन कोणतंही चालेल। मग हसत म्हणाले, मयुरासनात ध्यान होणार नाही, मृतासनातही होणार नाही, सुखासन असावं, आसीनच संभवात असं म्हटलेलं आहे, आणि म्हणून ध्यान हे बसूनच करायचं। वेळ आपल्या सोयीची असावी, शक्यतो पहाटेची सकाळची, जेव्हा आपली झोप पूर्ण झालेली असेल आपण ताजेतवाने असू। ध्यानात मन एकाग्र करण्यासाठी श्वासाबरोबर सोहम म्हणावं, मन तेथे स्थिर करावं, मी तो आहे याचं भान असावं। सद्गुरु ध्यानाची नेमकी पद्धत समजावून देतात, त्यांनी सांगितल्याप्रमाणे करावं। रामकृष्ण ध्यान करीत तुकोबांनी भंडाऱ्यावर ध्यान केलं, समर्थांना जर 12 वर्ष लागली तर आपल्याला किती लागतील असा हिशोब करावा, 12 गुणिले 12 गुणिले 12। श्वासावर अंतर्मुख होऊनच सोहम म्हणावं, तो अजपाजप आहे, तो नैसर्गिक आहे। बाहेरचे विचार ध्यानात कमी होणं अपेक्षित आहे, तसं झालं तर ते सुचिन्हच आहे। विश्वाचे ठिकाणी असत भावना आणि परमेश्वरच सत, ही भावना दृढ होईल तो ध्यान अधिक सिद्ध होईल। नाथांना गुरुगृही 6 वर्ष लागली, आपण घरी बसणार, नाना व्याप माग असणार, त्या व्यापांना बाजूला काढून मन शांत करणं ही जन्मजन्मांची साधना। जाता येता नामस्मरण करावं, दुसरे विचार नकोत, काम करतानाही तो मी सच्चिदानंद याचं स्मरण ठेवावं, आणि काही काही ग्रंथ तर वाचूच नका, त्यानं बुद्धिभेद होण्याचाच संभव। गीता ज्ञानेश्वरी दासबोध हे वाचावेत, मी तरी कोठे वाचलेत इतर ग्रंथ? एका ग्रंथात जे आहे तेच सर्व ग्रंथात। कृष्णमूर्ती निराळं सांगतात, अरविंद निराळं सांगतात असं काही नाही, साऱ्या संतांना जे सांगायचंय ते एकच आहे। त्यानंतर स्वामीजींनी सद्भक्त सरलताई बावर यांना बोलण्यासाठी पुढे बोलावलं, तिच्या बोलण्यानंतर तो सत्संग संपला. दुपारी चार वाजता स्वामीजी सद्भक्त डॉक्टर श्री ढवळीकर यांच्या घरी बसले होते. सहजच सगळेजण त्यांच्या भोवती जमले. स्वामीजी एकेकाची चौकशी करत होते. वर्षाला म्हणाले, कोठे कोठे हिंडून आलात? बारामतीहून आलेल्या एका गृहस्थांना विचारलं, बारामती वालचंदनगर अंतर किती आहे? कोणीतरी उत्तर दिलं, 18 मैल. मग तुम्हाला यायला जायला सोपं आहे, रात्री मुक्कामाला घरी जाता येईल, इथं उतरण्याचा व्याप नको. मग पुष्पाताईची चौकशी केली, ती नव्हती. कोणीतरी सांगितलं की बारामतीहून बरीच मंडळी आली आहेत, त्यांनी बरोबर जेवणाचे डबे आणलेत, ती सर्व मंडळी बागेत थांबली आहेत. स्वामीजी हसून म्हणाले, आम्हाला नाही बोलावलं, आम्ही गेलो असतो ना. मग सांगत होते, आज पुष्पाताईंच्या भगिनी ट्रान्समध्ये गेल्या. त्या अतिशय घाबरल्या, आपल्याला हे काय होतंय असं वाटून. प्रोफेसर आहे ना, बुद्धी आड आली की संपलंच काम. एका पंडितांनी त्यांच्या पुस्तकात कोटेशन दिले आहेत, पण त्या नुसत्या बुद्धीचा विज्ञानाचा उपयोग काय? हे लोक हेही खरे तेही खरे असं लिहितात. डेफिनेट पाहिजे, आत्मविश्वासानं लिहिलं पाहिजे. तेवढ्यात पुष्पाताई आली. तिला पाहून म्हणाले, काय ग, आहेस कोठे तू? लोक तुझी वाट पाहत आहेत. पुष्पाताई बरोबर आणखी काही भगिनी येऊन बसल्या. तिची बहीणही आलेली आहे. तिला म्हणाले, रोज सकाळी ध्यानाला बसत जा. ती म्हणाली, स्वामीजी रोज सकाळी कामावर जाण्यासाठी सकाळी 7:30 गाडीनंच जावं लागतं. त्यावर ते म्हणाले, मग 5 उठायला पाहिजे, पण अर्धा तास तरी बैस. ध्यानात खूप चांगली रंगली आहेस, त्याचा फायदा करून घे. जीवाचे संस्कार असतात, जन्मजन्मी करत आलेला असतो जीव. या जन्मी केवळ मार्ग मोकळा करणं हे आमचं काम. चलना तो आप ही है, हम तो केवळ शायद मार्ग बतायंगे. मध्येच वर्षाला म्हणाले, तो चष्मा काढवाई, एखाद्या बॅरिस्टर सारखी दिसतेस, मला भीती वाटते तुझी. बाकीच्याकडे पाहून म्हणत होते, बाकी कीर्तनं प्रवचनं पुष्कळ ऐकली, पण त्यापेक्षा हे ध्यान महत्वाचं. हं मंडळी, तुमची मजा आहे, माझे मात्र हाल आहेत. मी देतो आहे आणि तुम्ही घेता आहात, त्यामुळे मी मात्र हळूहळू कोरडा होतोय. त्यावर तत्परतेने मातोश्री सलासी म्हणाल्या, समुद्र कधी कोरडा होतो का? एक साधिका म्हणाली, तुम्ही देता हे तुम्ही कबूल केलं. स्वामीजी तत्परतेनं समोरच्या स्वामी स्वरूपानंदांच्या तसबिरीकडे पाहत म्हणाले, मी देत नाही, ते करीत असतात सर्व काही. त्यानंतर दोघी भगिनींनी 2 भक्तिगीतं म्हटली. एक दोघी भगिनींकडे त्या राहणार की जाऊन उद्या परत येणार याची स्वामीजींनी चौकशी केली. मग पुष्पाताईच्या बहिणीकडे परत पाहत म्हणाले, पण परत पाहिलं, ती ध्यानात होती, पण डोळे उघडायचा प्रयत्न करीत होती. तिला म्हणाले, डोळे मिटून बस, उघडू नकोस, काय होतंय म्हणून बुद्धी आणू नकोस मध्ये. इतरांकडे वळून म्हणाले, आनंदे निर्भर डुल्लत असो, देहीच विदेही भोगू दशा तेच हे. क्षण क्षण आपण देहावर नसतो. काल एका मुलाला अनुग्रह झाला, तो दिवसभर बेभान होता. पुण्याची एक साधिका अशीच 2-3 तास बसायची. तुम्हा लोकांचं हे भाग्य आहे. मग सरलताईला म्हणाले, बारामतीला मला सांभाळ बरं का, खूप लोकांना वाटतंय मी घरी यावं. तू यादीच कर, मी टिकमार्क करतो, जास्त घरत असतील तर माझी पंचायत होईल. त्यानंतर सायंकाळच्या प्रवचनाला जायचं असल्याने सर्वजण उठले. सायंकाळी 5:30 देवघराच्या आवारात स्वामीजींचं प्रवचन झालं. आवार श्रोत्यांनी फुलून गेलं होतं. बाहेर उभे असलेल्या लोकांना स्वामीजींनी आत बोलावलं. सगळी मंडळी आत आल्यानंतरच प्रवचन सुरू केलं, तोपर्यंत थांबले. म्हणाले, आज ही जागा पुरेल, उद्या बहुधा पुरणार नाही. आज या तुमच्या पुण्यपावन गावात सत्संग प्रवचनासाठी आलो. सत्संगाने आपण एकमेकांच्या जवळ येतो. भगवत भक्तांचे विश्व निर्माण करण्याची संतांची कल्पना आहे. आपण सारेजण भागवत आहात. संशय शंका असतील तर उत्तर समजावून घ्यावं आणि काय मार्गदर्शन करता येईल ते पहावं या उद्देशानं आलो. नंतर यत्र योगेश्वर कृष्ण या गीतेतील शेवटच्या श्लोकावर सुमारे तासभर प्रवचन झालं. रात्री 8 वाजता भोजनापूर्वी काही वेळ साधकांसमवेत स्वामीजी निवांत बसले होते, सहज संवाद करीत होते. एक साधक पुढेच बसले होते, त्यांना विचारलं, तू येथे बँकेत आहेस ना? हल्ली कोऑपरेटिव्ह बँकांची मजा आहे, कोठे कसे पैसे ठेवावेत याची पंचायत झाली आहे त्यांना. बँक ऑफ इंडियाचे टार्गेट 1000 कोटी रुपयांचं आहे. डिपॉझिट ही वाढतात कशी? या वर्षात विलक्षण वाढली आहेत, 1000 कोटी रुपये. मी असं ऐकलं एका खात्यात 16 कोटी रुपये पडून आहेत कित्येक वर्ष सेव्हिंग मध्ये, फिक्सला सुद्धा नाहीत. ज्याचे कोणाचे त्याला गरजही नाही. परदेशी पैसा असेल त्यामुळे इन्कम टॅक्सलाही सूट आहे ना. तेवढ्यात डॉक्टर ढवळीकरांनी प्रश्न विचारला, त्यावर उत्तर देताना स्वामीजी म्हणाले, रात्री 12 ते 3 वेळ योग्य नाही, कारण पिशाच्य योनीही फिरत असतात. साधना मार्गानं जाणाऱ्यांवर त्यांचा काही परिणाम होत नाही. श्रीराम हरिनाम जो घेईल त्यांच्यावरही होत नाही. अहंकारी विशेष काम क्रोध असणाऱ्यांनाच त्याचा त्रास होतो. एरवी ते वाटेला जात नाही, क्वचित मांगुटीला बसतात, उपाय राहत नाही. पण जन्मजन्मांच्या वैरामुळे ते होतं. जिवंत असताना जे शक्य नाही ते मेल्यावर, कारण मग पोलीस पकडू शकत नाहीत, दिसतच नाही ना. पुन्हा पुष्पाताईच्या बहिणीला म्हणाले, तू रोज बसत जा 5 वाजता उठून, सकाळी 1/2 तास, संध्याकाळी 1/2 तास, बाकी 23 तास तुझी काम कर. जे मिळाले ते जतन करणं हे तुमचं काम. लहान मुलांना सुद्धा ते मिळू शकतं. पुण्यात नवीन ध्यान केंद्र झालंय, सर्वांची सोय होईल. असं सजवलंय की कोणी येईल तो तृप्त होऊन जाईल. सर्व साधकांनी पैसे जमवले, काकांनी सजवलंय आणि गोळे काकांची मेहनत. सिनेमाच्या सुरुवातीला श्रेय नामावली असते की नाही, तशी आपण पाटीच लावून टाकूया. कशी आहे कल्पना? आपल्या सर्व कार्याचे श्रेय सद्गुरूंचे आहे असं म्हणणारे स्वामीजी, माया अपार्टमेंटच्या ध्यान मंदिराचे श्रेय मात्र सद्भक्तांकडे देऊन स्वतः नामा निराळे होऊ पाहत होते. हरिओम तस्थ.